हॅलो, आनंद सर बोलतात ना? आनंद सर, विशाल बोलत आहे मी, परांजपे स्कीम्स मधून, ट्रायडंट मधून. त्या दिवशी आपण भेटलो होतो बघा, ट्रायडंट टावरला, 2 बेडरूमची अपार्टमेंट. झालं का घरी काय बोलणं वाढल्याशी? तू म्हटले ते ओके. गावाला आहेत का? कधी येणार आहे पुण्यात मग परत? हो हो, आम्हाला पण सुट्टी आहे ऍक्च्युली. मी घरूनच कॉल करतोय. मग काय नेक्स्ट वीक मध्ये काय कसं म्हणजे प्लॅनिंग आहे तुमचं? पुढच्या महिन्यात याल एप्रिल मध्ये फर्स्ट वीक मध्ये परत? ठीक आहे ठीक आहे सर, भेटूयात मग आपण.